रोम करास पत्र अध्याय 2। यास्तव हे मानवा, जो तू न्याय निवाडा करतोस तो तू कोणीही असलास तरी तू निरुत्तर आहेस। ज्याविषयी तू दुसऱ्याचा न्याय करीतोस त्याच विषयी तू स्वतःला अन्यायी ठरवितोस, कारण न्याय निवाडा देणारा तू तीच कर्मे करीतोस। पण आपल्याला ठाऊक आहे की जे अशी कर्मे करतात त्याच विरुद्ध देवाचा न्याय सत्यानुसार होतो। तर हे मानवा, जो तू तशी कर्मे आचरणाऱ्यांचा न्यायनिवाडा करीत असून तीच स्वतः करीतोस, तो तू देवाचा न्याय चुकवशील असे तुला वाटते काय? किंवा देवाची दया तुला पश्चाताप कराव्यास लावणारी आहे हे न समजता त्याचे दयालुत्व, क्षमा व सहनशीलता ही विपुल असल्यामुळे त्याचा अवमान करीतोस काय? आपला हट्ट व पश्चातापहीन अंतःकरण यास अनुरूप तू जो क्रोधाचा व देवाचा यथार्थ न्याय प्रकट होण्याचा दिवस, त्या दिवसाचा क्रोध आपणासाठी साठवून ठेवतोस।
तो प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कर्माप्रमाणे फळ देईल।
धीराने सत्कर्मे करीत राहून जे गौरव, सन्मान व अविनाशिता यासाठी खटपट करीतात त्यास तो सार्वकालिक जीवन देईल। परंतु जे तट पाडणारे आहेत व सत्याला न मानिता अधर्माला मानितात, त्याचवर क्रोध व कोप, संकट व क्लेश ही येतील। म्हणजे दुष्कर्म करणारा मनुष्य प्रथम यहुदी आणि मग हेल्लेनी अशा प्रत्येकाच्या जीवावरती येतील। पण प्रत्येक सत्कर्म करणारा प्रथम यहुदी आणि मग हेल्लेनी यास गौरव, सन्मान व शांती ही मिळतील, कारण देवाजवळ पक्षपात नाही। ज्यास नियमशास्त्र नाही अशा जितक्यांनी पाप केले तितकेही नियमशास्त्र नाही तरी नाश पावतील, आणि नियमशास्त्र असता जितक्यांनी पाप केले तितक्यांचा न्याय नियमशास्त्राने होईल। नियमशास्त्र श्रवण करणारे देवाच्या दृष्टीने नीतिमान आहेत असे नाही, तर नियमशास्त्राप्रमाणे आचरण करणारे नीतिमान ठरतील। ज्यास नियमशास्त्र नाही असे विदेशी लोक जेव्हा नियमशास्त्रात आहे ते स्वभावता करीतात, तेव्हा त्यास नियमशास्त्र नाही तरी ते आपणा स्वतःस नियमशास्त्रच आहे। म्हणजे ते नियमशास्त्रातील आचार आपल्या अंतःकरणात लिहिलेला दाखवितात, त्यांचे मनही त्यास साक्ष देते, आणि त्यांचे एकमेकांविषयीचे विचार दोष लावणारे किंवा दोषमुक्त करणारे असतात। ज्या दिवशी देव माझ्या सुवार्तेप्रमाणे येशू ख्रिस्ताच्या द्वारे मनुष्यांच्या गुप्त गोष्टींचा न्याय करील, त्या दिवशी निर्णय होईल। तुला यहुदी हे नाव आहे, तू नियमशास्त्राचा आश्रय धरितोस व देवाविषयी अभिमान बाळगितोस, तुला त्याची इच्छा कळते, आणि नियमशास्त्राच्या श्रवणाने शिक्षण मिळाल्यामुळे जे श्रेष्ठ ते पसंत करीतोस। नियमशास्त्रात मला ज्ञानाचे व सत्याचे स्वरूप मिळाले आहे, म्हणून मी आंधळ्यांचा वाटाडी, जे अंधारात आहेत त्याचा प्रकाश, अल्पबुद्धी लोकांचा शिक्षक, बालकांचा गुरु आहे अशी तुझी खात्री आहे। असा जो तू दुसऱ्यास शिकवितोस तो तूच स्वतःला शिकवित नाहीस काय? जो तू चोरी करू नये अशी घोषणा करीतोस तो तूच चोरी करतोस काय? जो तू व्यभिचार करू नये असे सांगतोस तो तूच व्यभिचार करीतोस काय? जो तू मूर्तीचा विटाळ मानितोस तो तूच देवळे लुटितोस काय? जो तू नियमशास्त्राचा अभिमान बाळगितोस तो तूच नियमशास्त्राच्या उल्लंघनाने देवाचा अपमान करीतोस काय?
तुम्हामुळे विदेशी लोकात देवाच्या नामाची निंदा होत आहे,
असा शास्त्रलेख आहे। जर तू नियमशास्त्राप्रमाणे करीतोस तर सुनतेचा उपयोग आहे, परंतु नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा असलास तर तुझी सुनता बेसुनता अशी झाली आहे। तर मग बेसुंती मनुष्याने नियमशास्त्राचे नियम पाळले तर त्याची बेसुनता सुनता अशी मोजण्यात येईल की नाही? शास्त्रलेख व सुनता तुझ्या बाजूला असताना जो तू नियमशास्त्राचे उल्लंघन करणारा आहेस त्या तुझा न्याय, जो जातीने बेसुंती वर्गातला असून नियमशास्त्र पाळतो तो करणार नाही काय? कारण जो बाहेरून यहुदी तो यहुदी नव्हे, आणि देहाची जी बाहेरून होते ती सुनता नव्हे, तर अंतरी जो यहुदी तो यहुदी होय, आणि आध्यात्मिक दृष्ट्या जी अंतःकरणाची व्हावयाची ती सुनता होय। शास्त्र लिखाप्रमाणे व्हावयाची ती नव्हे, अशाची प्रशंसा मनुष्यापासून नव्हे तर देवापासून व्हावयाची.